नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. देशाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडणारा अर्थसंकल्प संसदेत सादर. शहरी आर्थिक क्षेत्रांच्या नियोजनबद्ध विकास. महिला बचत गटांसाठी शी मार्टची घोषणा. आयकर रचना जैसे थे मात्र करदात्यांना आयटीआर भरण्यासाठी मुदतवाढ. आणि केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध तरतुदींचं उद्योग क्षेत्राकडून स्वागत. आता सविस्तर बातम्या. यंदाचा अर्थसंकल्प गरीब, वंचित आणि देशाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडणारा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी या अर्थसंकल्पाच्या तीन कर्तव्यांकडे लक्ष वेधलं. देशाचा आर्थिक विकास गतिमान आणि चिरस्थायी करणं, जनतेला अधिक सक्षम करून समृद्धीच्या वाटेवर भागीदार करून घेणं आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचवणं हेच या अर्थसंकल्पाची तीन कर्तव्य असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. या अर्थसंकल्पाबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
अर्थसंकल्पात औद्योगिक क्षेत्रात वाढ आणि आत्मनिर्भरतेवर भर देतानाच सेमी कंडक्टर सप्लाय चेन मजबूत करणं, ग्राम स्वराज योजनेतून ग्रामीण उद्योगांना चालना देणं, तसंच बायोफार्मा संशोधन, वस्त्रोद्योग, क्रीडा साहित्य, कंटेनर उत्पादन आणि हातमाग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तसंच विकास दरात वाढ करण्यासाठी सहा क्षेत्रांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न सरकारनं या अर्थसंकल्पातून केला. परदेशातल्या भारतीयांसाठी शेअर बाजारातल्या गुंतवणुकीच्या मर्यादेत वाढ प्रस्तावित करण्यात आली असून मधुमेह तसंच कर्करोग यासारख्या दुर्धर आजारांची औषधं कमी दरात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. भारताला जागतिक बायोफार्मा उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी बायोफार्मा शक्ती ही योजना प्रस्तावित आहे. याअंतर्गत पुढील 5 वर्षात 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. या माध्यमातून बायोलॉजिक्स आणि बायोसिमिलर्सच्या देशांतर्गत उत्पादनासाठी सक्षम परिसंस्था उभी करण्यात येणार आहे. देशभरात 5 ठिकाणी मेडिकल हब विकसित केले जाणार आहेत. पशुचिकित्सेला चालना देण्यासाठी जामनगर इथं WHO वैश्विक पारंपरिक चिकित्सा योजना राबवली जाईल. देशात आयुर्वेदाचं शिक्षण देणाऱ्या 3 नव्या संस्था उभारल्या जाणार असून पशुवैद्यक महाविद्यालय आणि रुग्णालयांसाठी भरीव अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. लखपती दीदीच्या धर्तीवर महिला बचत गटांसाठी शीमा आर्ट्स सुरू करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली. खादी, हातमाग आणि हस्तकला क्षेत्राला बळकटी देण्यासाठी त्यांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्याकरता आणि ब्रँडिंगसाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रम राबवण्याचा प्रस्ताव यंदाच्या अर्थसंकल्पात आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी 2र्या आणि 3र्या श्रेणीतील शहरांमध्ये कार्पोरेट मित्र ही व्यवस्था उभारण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. कार्पोरेट मित्र या व्यवस्थेअंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना नियमांचं पालन करण्याची प्रक्रिया परवडणाऱ्या दरात पूर्ण करण्यासाठी मदत पुरवली जाईल. मासेमारीला प्रोत्साहन देण्यासाठी 500 सरोवरांचा विकास केला जाणार असल्याचं अर्थसंकल्पात सांगण्यात आलं. येत्या 5 वर्षात शहरी आर्थिक क्षेत्रावर 5,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पायाभूत सुविधा वाढवण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे. 200 वारसा औद्योगिक क्लस्टर्सच्या पुनर्जीवनासाठी या अर्थसंकल्पात विशेष योजना प्रस्तावित करण्यात आली असून उद्योगांच्या प्रोत्साहनासाठी 10,000 कोटी रुपयांचा SME विकास निधी प्रस्तावित असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी गुंतवणूकदारांकरता विविध कर सवलती या अर्थसंकल्पातून जाहीर करण्यात आल्या. बांधकाम आणि पायाभूत सुविधा उपकरणांच्या उन्नतीसाठी नवीन योजना आणणं प्रस्तावित असून कंटेनर उत्पादनासाठी पुढील 5 वर्षात 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. पुढच्या 5 वर्षात 20 नवे राष्ट्रीय जलमार्ग सुरू करण्यात येणार असून वाराणसी तसंच पाटणा इथं जहाज दुरुस्ती सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. देशभरातल्या 20 प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर 10,000 गाईड्सची नियुक्ती केली जाईल. या गाईड्सच्या कौशल्य वाढीवरही सरकार विशेष भर देणार आहे. परदेश प्रवासाच्या पॅकेजवर TDS मध्ये कपात करून ती 2% प्रस्तावित करण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये बौद्ध सर्किट विकसित करण्यासाठी विशेष योजना या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे. यामध्ये मंदिरं तसंच मठांचं संवर्धन, भाषा अनुवाद केंद्र तसंच यात्रेकरूंसाठीच्या सुविधांचा समावेश असेल.
या वर्षात सरकारला 36,00,000 कोटी रुपये एकूण महसूल प्राप्त होण्याचा अंदाज असून त्यातले 28,70,000 कोटी रुपये कर वसुलीतून मिळतील. येत्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट 4.3% राहील असा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षासाठीचा करसंकलनाचा सुधारित अंदाज 34,00,000 कोटी तर खर्चाचा सुधारित अंदाज 49,60,000 कोटी रुपये असेल अर्थसंकल्पात असं नमूद करण्यात आलं आहे. सर्वसामान्य करदात्यांचं विशेष लक्ष असलेल्या आयकर संरचनेत या अर्थसंकल्पात कोणताही बदल प्रस्तावित करण्यात आलेला नाही. मात्र कर विवरणपत्रात दुरुस्ती तसंच कर विवरणपत्र भरण्याची विलंबित मुदत वाढवण्यात आली आहे. याबाबत सनदी लेखापाल उमेश शर्मा यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
ITR जो 1 आणि 2 ज्याला आपण म्हणतो की सॅलरी लोकांचा आहे, ज्याच्यामध्ये हाउसिंग इन्कम आहे, बिझनेस इन्कम नसेल, त्यांना 31 जुलैपर्यंत ते भरता येतील. आणि ज्यांचं बिझनेस इन्कम आहे अशा लोकांना ऑडिट लागू नसेल तर त्यांना आता नवीन ड्यू डेट आलेली आहे, ती आहे 31 ऑगस्ट. ITR मध्ये प्रमुख बदल केलेले आहेत, नवीन फॉर्म सुद्धा येणार आहेत आणि एक अपडेटेड रिटर्न्स तर पेनल्टी थोडी कमी करून ती 31 मार्च पर्यंत पण भरू शकता.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. हा अर्थसंकल्प 2047 विकसित भारताच्या गरुड झेपेचा एक सशक्त आधार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सुधारणांच्या प्रक्रियेला ऊर्जा आणि गती देणारा हा युवा अर्थसंकल्प असल्याचं नमूद करताना पंतप्रधान म्हणाले,
यह युवा शक्ति बजेट है, उसमें युवा की सोच भी है, युवा के सपने भी हैं, युवा का संकल्प भी है और साथ साथ युवा की गति भी है. बजेट में जो प्रावधान किए गए हैं उससे अलग अलग सेक्टर्स में लीडर्स, इनोवेटर्स और क्रिएटर्स तैयार होंगे. भारत को दुनिया का डेटा सेंटर हब बनाने के लिए टैक्स में बड़ी छूट की घोषणा की गई है. मैं भारत के युवाओं को विशेष तौर पर इस बजट की बहुत बहुत बधाई देता हूं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा असल्याची प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणाले,
विविध क्षेत्रांना पुढचे काही वर्ष दिशा, गती आणि निधी तिन्ही गोष्टी देण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळतो. विशेषतः वाढतं शहरीकरण जे महाराष्ट्रासारख्या राज्याकरता एक मोठा चॅलेंज आहे, त्याला नियोजनबद्ध करण्याकरता पहिल्यांदाच 5,00,000 लोकसंख्येच्या वरच्या सगळ्या शहरांचा एकात्मिक विचार हा या अर्थसंकल्पाने केलेला आहे, ज्याचा मोठा फायदा हा महाराष्ट्रासारख्या आपल्या राज्याला होईल. विशेषतः उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती हे ध्येय या अर्थसंकल्पाचं दिसत आहे.
माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचं स्वागत करतानाच जिल्हा सामान्य रुग्णालयं अधिक उन्नत करून जास्तीत जास्त अतिदक्षता विभाग उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याचं नमूद केलं. काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी घोर निराशादायी असल्याची टीका केली. तर या अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीसाठी ठोस उपाययोजना नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथले CII आणि CMIचे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत करत अर्थसंकल्पामुळे थेट परकीय गुंतवणूक वाढण्यात मदत होईल असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले,
मोठी आकडेवारी, लोकप्रिय घोषणा या पलीकडे जाऊन कामाची दिशा दर्शवणारा गुणात्मक अर्थसंकल्प असं या अर्थसंकल्पाचं वर्णन करता येईल. बायोफार्मसी, सेमीकंडक्टर आणि खनिज उद्योग यावर फोकस ठेवण्यात येणार आहे येत्या 10 वर्षांसाठी आणि हे देशाच्या टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आणि उपयोगी ठरणार आहे. विविध टॅक्सची आकडेवारी आणि सिस्टीममधले बदल स्वागतार्ह आहेत. टिपिकल ब्युरोक्रेसीमधून बाहेर पडून आपण नियमांचं डिक्रिमिनलायझेशन करतोय आणि ते स्वागतार्ह आहे. क्लाउड सर्व्हिसेसला टॅक्स फ्री केलेलं आहे, त्यामुळे भारताचं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग होणार आहे आणि या तीनही बाबीमुळे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अजून मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे येऊ शकतील.
बांधकाम व्यावसायिक विवेक देशपांडे यांनी या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना मराठवाड्यात रोजगाराच्या संधी वाढणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले,
शेतकऱ्यांसाठी शेती उद्योगाला चालना देणारं हे असं बजेट आहे. रस्ते काम यावर्षी गुंतवणूक ही चालूच राहणार असून सरकारचा एकूण खर्च ह्याच्यावर 41 लाख कोटीच्या वर होणार आहे. रस्ते पाणी वाहतूक यासारख्या इन्फ्रास्ट्रक्चरवर 17 लाख कोटीपेक्षा आपला जास्त खर्च होणार आहे आणि याचा फायदा मराठवाड्यासारख्या भागाला जास्त होणार आहे कारण इथं अधिक रोजगार निर्माण होणार आहेत.
शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडणारा अर्थसंकल्प संसदेत सादर. शहरी आर्थिक क्षेत्रांचा नियोजनबद्ध विकास. महिला बचत गटांसाठी शी मार्ट्सची घोषणा. आयकर रचना जैसे थे मात्र करदात्यांना आयटीआर भरण्यासाठी मुदतवाढ आणि केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध तरतुदींचं उद्योग क्षेत्राकडून स्वागत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी. नमस्कार.